camera.
आणि सेलेब कट्ट्यावर आज आपल्या गप्पा सुरू आहेत फेमस ऍक्टर थिएटर आर्टिस्ट अजय पुरकर यांच्यासोबत. आणि अजय दादा, आपल्या सगळ्या लिसनर्सला प्रिकॉशन म्हणून एक मेसेज काय द्याल तुम्ही?
प्रिकॉशन म्हणून मेसेज एवढाच देईन की आता जर खर तर करोना हे संकट पूर्ण देशावरती नाही जगावरती आलेलं आहे आणि त्याच्यातला सर्वमान्य तोडगा हा फक्त सोशल डिस्टन्सिंग आहे आणि सगळेजण त्याचं पालन करतायत ही खूप चांगली गोष्ट आहे. तर जे जे लोक बाहेर पडत असतील तर मला असं वाटतं की त्या त्या लोकांनी घरी थांबावं. मला असं सगळ्यांना सांगणं आहे की सगळेजण प्लीज घरी राहा, बाहेर पडू नका आणि जर आपण एकत्रितपणे ह्याचं पालन केलं लॉकडाऊनचं तर लवकरात लवकर आपण या सगळ्यातनं बाहेर पडू आणि तो जो आकडा आहे ज्या ज्या लोकांना करोना होतोय हा पटकन खाली यायला मदत होईल. स्पेशली रेड झोन मधले जे लोक आहेत त्यांनी विशेष काळजी घ्या. वास्तव एक पुण्यातलं माझं घर सुद्धा रेड झोन मध्ये येतं. रेड झोन मध्ये म्हणजे आमचा ऍक्च्युली मी जिथे माझं घर आहे त्याच्या बाजूचा एरिया रेड झोन आहे पण त्याचा बाजूचा एरिया असल्यामुळे आम्ही पण ते रेड झोन मध्ये आलो असं झालंय खरं.
बरोबर.
मला असं वाटतं की त्या रेड झोन मध्ये असलेल्या लोकांनी स्पेशली जास्त काळजी घ्या, लोकांची काळजी घ्या.
93.5 रेड FM बजाते रहो.